शौचं स्थैर्यं आत्मविनिग्रह सातवा श्लोक ज्ञानाची लक्षणं या श्लोकापासून सुरू झालेली आहेत. अमानित्व म्हणजे मानित्वाचा अभाव, अबंधित्व म्हणजे बंधित्वाचा अभाव, अहिंसा म्हणजे हिंसेचा अभाव, शांतीही याचा अर्थ दुसऱ्याने अपराध केला असताना देखील त्याच्याविषयी कोणतीही कटुता न बाळगता मनाची शांत स्थिती टिकून ठेवणं, अनाक्रोश क्षमा, अर्जवन हृदयाचा सरळपणा, अंतःकरणाचा सरळपणा. आचार्योपासनम जे आचार्य आहेत, सद्गुरू आहेत, त्यांची उपासना. शौचन देह मन आणि बुद्धी अत्यंत पवित्र निर्मळ करण्याचा कार्यक्रम हातात घेणे, स्थैर्य अंतःकरण बुद्धी चित्त या ठिकाणी निश्चयात्मक भाव पक्का राहणं, आत्मविनिग्रह अनात्म वर्गापासून म्हणजे परमात्म्यापासून दूर नेणारे असे जे घटक आहेत त्या घटकांपासून आपल्या स्वतःच्या इंद्रियांना आवरून धरणं, संयम बाळगणं, अशा प्रकारचे मोठे मोठे शब्द या एका श्लोकामध्ये आलेले आहेत. अमानित्वम, अदंभित्वम, अहिंसा, शांती, आर्जवम, आचार्योपासनम, शौचम, स्थैर्यम, आत्मविनिग्रह. ज्ञानेश्वर महाराजांनी भूमीचे मार्दव, सांगे कोंभाची लवलव, नाना आचार गौरव सुकुली नाते, सहज बोलताना तोंडात शिव्या आहेत, आता हा कुलीन आहे की अकुलीन आहे हे आचार गौरवावरून समजायचं. मध्ये येणारी वस्तू लाथेली उडून देतो घरातली, आता हा कुलीन आहे की अकुलीन आहे अथवा संभ्रमाची आयती स्नेहो जैसा ये व्यक्ति का दर्शनाची प्रशस्ती पुण्य पुरुष काय आदरात इथे घरात होतं यावरून स्नेह जसा लक्षात यावा, आपण या मंडळींना हवे आहोत की नको आहोत हे जसं लक्षात यावं, तैसे हृदयींचे मी ज्ञाने जिये देही उमटती चिन्हे तिये सांगो आता अवधाने चांगे ऐक। आज स्वाभाविक असं जे ज्ञान वस्तीला आलेलं आहे त्या ज्ञानाची देहावर चिन्ह उमटणं ही सहज शक्य गोष्ट आहे। डोळे बोलतात, चेहरा बोलतो, देह बोली बोलते। अशाभूत नजर ओळखली जाते, लोभाची नजर ओळखली जाते, नापसंतीची नजर ओळखली जाते, आग्रहाची नजर ओळखली जाते, क्रोधाची नजर ओळखली जाते। जर आज काम भरलेलं असेल, विकार असतील, तर ती नजर ओळखली जाते। जर आज भगवत भाव असेल तर ती नजर ओळखली न जायला काय झालं। जर आज दया असेल तर ती नजर न समजायला काय झालं। आज जर प्रेम असेल तर ती नजर न समजायला काय झालं। लहान मुलांना समजतं, हिडीत पिडीत करणाऱ्या अशा मंडळींकडे लहान मुलं जात नाही, त्यांना देखील प्रेम समजतं। ते देखील डोळ्यात पाहून ठरवतात काय करायचं काय करायचं नाही। जर इतकं हे साधं सरळ आहे तर ज्ञान देखील देहामध्ये समजलं पाहिजे असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात। देहाच्या ठिकाणी काहीतरी चिन्ह असली पाहिजेत की ज्या चिन्हांनी ज्ञान ओळखलं जातं। ती चिन्ह मी सांगतो असं सांगून ज्ञानेश्वर महाराजांनी याच्या निरूपणाला सुरुवात केलेली आहे। या अध्यायाची सुरुवात हे जे शरीर आहे, हे शरीर आणि या शरीरापेक्षा वेगळा हे शरीर आहे असं जाणणारा, शरीराचाच आत वास करणारा असे दोन या ठिकाणी आहेत। इदम शरीरम क्षेत्रम इति अभिधीयते। हे जे शरीर आहे या शरीराला क्षेत्र असं म्हणतात। एतत् यो वेत्ति हे शरीर आहे असं जाणणारा या शरीरामध्येच एक आहे, त्याला क्षेत्रज्ञ असं म्हणतात। त्याला शुद्ध जाणीव शक्ती असं म्हणतात, आत्मा असं म्हणतात, जीव असं म्हणतात, पराप्रकृती असं त्याला सातव्या अध्यायामध्ये म्हटलेलं आहे। असा जीव जाणीव रूपाने असलेला असा एक घटक या शरीरामध्येच आहे। आणि क्षेत्र देह हा देखील आपल्या परिचयाचा आहे। सर्व क्षेत्रांमध्ये क्षेत्रज्ञ हा एकच आहे। क्षेत्रज्ञ च अपि माम विद्धि सर्व क्षेत्रेषु भारत। सर्व क्षेत्रांमध्ये क्षेत्रज्ञ आहे, तो क्षेत्रज्ञ हा एकच आहे। माझ्या शरीरातला जो क्षेत्रज्ञ आहे तो क्षेत्रज्ञ जीव अबोध दशेला आलेला वस्तुतः आत्मा असलेला, यांच्या शरीरामध्ये जो क्षेत्रज्ञ आहे जीव अबोधानी असलेला प्रत्यक्षतः आत्मा असलेला आपल्या सर्वांच्या क्षेत्रांमध्ये अंतर्यामी असणारा जीवरूपानी वास करणारा अबोध रूपानी तोच बोधाला प्राप्त झाल्यानंतर आत्मा म्हणून ओळखला जाणारा असा एकच आहे। आणि भगवंत असं म्हणून केवळ थांबत नाहीत, भगवंत असं म्हणतात की तो क्षेत्रज्ञ म्हणजे मी आहे. क्षेत्रज्ञांच माम च अपि माम विद्धी सर्व क्षेत्रेषु भारत. सर्व क्षेत्रांच्या अंतर्यामी असणारा क्षेत्रज्ञ मी आहे. क्षेत्र क्षेत्रज्ञ यो हो ज्ञानम यस तत् ज्ञानम मतम मम. जे ज्ञान क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ यांच्या संबंधीचं आहे ते ज्ञान माझंच ज्ञान आहे. त्या ज्ञानाने मीच ओळखला जातो असं भगवंतांनी पहिल्या दोन श्लोकांमध्ये सांगितलं आणि हा अध्याय सुरू झालेला आहे. क्षेत्राच्या ठिकाणी बरेच घटक असल्यामुळं कोणकोणते घटक आहेत याच्याविषयी बरीच चर्चा सर्व शास्त्रांनी केली आणि त्यांचे वाद अजूनही चालू आहेत असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. क्षेत्राच्या ठिकाणी अनेक प्रकारच्या वासना भावना विकार दडून राहिलेले असल्यामुळं आणि ज्या वासना तिथं पेरू त्या जसं शेतामध्ये धान्य उगवतं तशा त्या कित्येक पटीनी क्षेत्राच्या ठिकाणी वर्धिष्ण होतात म्हणून देखील याला क्षेत्र असं म्हटलेलं आहे. शेताची उपमा देऊन क्षेत्र या नावाने त्याला संबोधलेलं आहे. जर सद्भाव पेराल तर कितीतरी सद्भाव उगवेल. जसा एक ज्वारीचा दाणा चांगलं मनगटा एवढं असं गणित निर्माण करतो आणि त्याच्यामध्ये शेकडो दाणे असतात. जसं एका दाण्यापासून शेकडो दाणे निर्माण होतील तसं एका भावापासून त्याच भावाचं अत्यंतिक विकसन होईल. मग क्रोधाचा भाव असेल तर क्रोधाचं विकसन होईल, कामाचा भाव असेल तर कामाचं विकसन होईल, जर भगवत भक्तीचा भाव असेल तर भगवत भक्तीचं विकसन होईल क्षेत्राच्या ठिकाणी. हे विकसन होत असताना जो क्षेत्रज्ञ आहे तो क्षेत्रज्ञ जो वस्तुतः परमात्माच आहे असं भगवंत स्वतः सांगतात. क्षेत्रज्ञांचं अपिमान विद्धी सर्व क्षेत्रेषु भारत. सर्व क्षेत्रांच्या ठिकाणी असणारा क्षेत्रज्ञ मी आहे असं भगवंत म्हणतात. आणि क्षेत्राविषयी भरपूर माहिती भगवंतांनी आतापर्यंत आपल्याला सांगितली. भगवंत असं म्हणतात की आता क्षेत्राविषयी झालेली जी माहिती आहे त्या माहितीच्या बरोबरीने क्षेत्रज्ञ ज्यांनी जाणून घेतलेलं आहे त्याचे गुण काय असतील ते आता पाहणं आवश्यक आहे. क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ शरीर आणि शरीरी आत शरीरामध्ये वास करून असणारा देह आणि देही देहामध्ये आत वास करून असणारा जर तत्वत जाणलं की आत वास करून असणारा जो आहे तर तो परमात्मा आहे आणि त्या परमात्म्याला जाणलं तर क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ यांची कायमची फारकत होऊन जाईल. आपल्या जीवनामध्ये आपलं जगणं आपलं देहानी असणं ही एक सहज क्रीडा होऊन जाईल, एक आनंदाचा प्रसंग असा होऊन जाईल. मग जर भूक लागली तर मला भूक लागली असं म्हणायच्या ऐवजी नक्की भूक कुठं लागली आहे हे समजेल. पोटात भूक लागलेली आहे आणि या क्षेत्रापासून मी आलिप्त आहे कुठंतरी. पायाला लागल्यावर व्यवहारत माला लागलं असं तो म्हणेल पण तो जाणून घेईल की पायाला लागलेला आहे क्षेत्र आहे आणि मी त्याच्यापासून वेगळा आहे. बोलत असताना तो जाणून घेईल की बोलण्याचं काम चाललेलं आहे क्षेत्राकडून चाललेलं आहे आणि क्षेत्रज्ञ त्याच्या अधिष्ठानावर हे काम घडत आहे. अगदी विकारात सापडलेला असताना देखील त्याच्या लक्षात येईल की देह विकारात सापडलेला आहे आणि जो देही आहे क्षेत्रज्ञ आहे तो या विकारापासून खरं म्हणजे लांब आहे. फक्त ते एकत्र असल्यामुळं तो विकारी झाल्यासारखा दिसेल. अगदी क्रोध चालू असताना गोंदवलेकर महाराज आपल्या भाऊबंधांशी जमिनीच्या वादावरून भांडत होते. त्यांची शिवी की यांची शिवी, त्यांचा अपशब्द की यांचा अपशब्द, लाल गुंड झालेले होते. भाऊ असं म्हणत होते की तू आता बैरागी झालास, महाराज झालास, संसार वगैरे काही करत नाही, तुझा संसार आता लोक बघतात, तुला काही कमी नाहीये, तुला शेती वगैरे हवी कशाला. तर महाराज असं म्हणत होते की ही जी शेती आहे ही मी रामाला देईन, तुझा याच्याशी संबंध काय, तुझं जे आहे ते तू नीट कर, या शेतीकडे लक्ष द्यायचं तुला कारण काय. आणि वाटचाल शिवीगाळ होण्यापर्यंत गेली. त्यांच्या तिथं एक गृहस्थ बसलेले होते, काय त्यांचं नाव, वामनराव ज्ञानेश्वरी. ते सतत गोंदवल्याला राहून ज्ञानेश्वरीची पारायणं करत असत. तर त्यांनी तो श्लोक एक काढून महाराजांना दाखवला की कामयेश क्रोधयेश रजोगुण समुद्भवः महाशनो महापाप्मा विध्येनम इह वैरिणम. ते म्हणाले की महाराज जरा या श्लोकाचा अर्थ समजत नाहीये. महाराजांनी वळून पाहिलं, श्लोक वाचला आणि लाल बुंद झालेले डोळे, लाल बुंद झालेला चेहरा, तापलेला आवाज एका क्षणात बदलला महाराजांचा. वामनरावांकडे पाहून ते म्हणाले वळून की जरा एवढं होऊन दे मग तुम्हाला अर्थ सांगतो. आणि पुन्हा शिव्या सुरू, पुन्हा भांडण सुरू. जो जाणतो की क्षेत्रज्ञ आणि क्षेत्र निराळ आहे, त्यांच्या जीवनामध्ये एक मौज भरून राहते, एक आनंद भरून राहतो, एक उत्साह भरून राहतो, एक उत्सव भरून राहतो. त्यांचं जीवन म्हणजे एक जणू संगीत होऊन जातं, सुरेल असं संगीत. आणि ही गोष्ट करता येण्यासारखी आहे, करण्यासारखी आहे. देहाला झोप लागते, मी झोपत नाही. देहाला जन्म आहे, मला जन्म नाही. देहाला मृत्यू आहे, मला मृत्यू नाही. देहाला भूक लागते, तत्वतः मला भूक लागत नाही. देहाला तहान लागते, तत्वतः मला तहान लागत नाही. हे समजून घेण्याची गरज आहे. क्षेत्रापासून क्षेत्रज्ञ निराळ आहे हे जर समजलं तर क्षेत्राच्या अनेक तक्रारींचा संबंध माझ्या तक्रारींशी येणार नाही. जर क्षेत्र नादुरुस्त असेल तर मी नादुरुस्त आहे असं होणार नाही. मी परिपूर्ण आहे, मी आत्मा आहे. म्हणून क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ यांच्यातलं जो अंतर जाणतो आणि कायम क्षेत्रज्ञाशी जो संबंधित राहतो, क्षेत्रज्ञ तो मी अशा भूमिकेवर अशा बोधावर जो असतो, त्याची कुठेतरी लक्षणं सांगणं आवश्यक आहे. म्हणून इथं लक्षणं सांगितलेली आहेत. भगवद्गीतेचं जे सांगणं आहे तर ते सांगणं नुसतं तत्वज्ञानासारखं नाही. एखादा चित्रकार विद्यार्थ्यांना चित्रकलेसंबंधी काही नियम लिहून देईल, कोणता रंग कोणत्या रंगामध्ये मिसळला म्हणजे कोणता रंग तयार होतो वगैरे हे देखील सगळं सांगेल. एक देहाचं प्रपोर्शन काय असतं हे सगळं शिकवेल. की साधारण उंची इतकी असेल तर हाताची लांबी किती असायला पाहिजे, त्याच्या मानेची लांबी किती, एनाटॉमी काही आहे की नाही त्याला, हे सगळं शिकवलं जाईल तर चित्रकार तयार होईल. जर एवढं मोठं असं मस्तक काढलं, डोकं काढलं
आणि एवढी एवढी मान काढली तर ते जमणार नाही. डोक्याच्या प्रपोर्शन मध्ये मान असली पाहिजे, आपल्या सगळ्यांची आहे. त्याचं एक शास्त्र आहे. जर त्याचं एक शास्त्र असेल तर त्यासंबंधी शिकवणं आवश्यक आहे, लिहून देणं आवश्यक आहे, पण त्याच्यानंतर मग चित्रही काढून दाखवणं आवश्यक आहे. तसं दुसऱ्या अध्यायामध्ये बुद्धीचं स्थैर्य काय असतं, आत्म्याची लक्षणं काय आहे, आत्म्याची लक्षणं ज्याच्या अंतःकरणामध्ये मुरली, बुद्धीमध्ये ठसली, त्याची कर्म कशी घडतात, स्वाभाविक कर्म करत असताना तो कसा अलिप्त असतो, तो कसा फळाच्या मागे लागत नाही, कर्म न करण्याकडे त्याची मुळीच प्रवृत्ती नसते, कर्माला घाबरून तो पळून जात नाही, असं सगळं सांगितल्यानंतर भगवंतांनी त्याचं रेखाचित्र देखील काढून दाखवलं. स्थितप्रज्ञस्य का भाषा समाधीस्थस्य केशव, स्थितधीही किम प्रभाषेत किम आसीत व्रजेत किम. जो स्थितधीही असा आहे ज्याची बुद्धी स्थिर झालेली आहे तो बोलतो कसा, बोलत तर असणार, जर बोलत असेल तर कसा बोलतो, तो बसत तर असणार, बसत असेल तर बसतो कसा, तो फिरत तर असणार, विहार तर करत असणार, तो फिरत असेल तर कसा फिरतो. आणि भगवंतांनी प्रजहाती यदा कामान सर्वान पार्थ मनोगतान आत्मनी एव आत्मना तुष्टः स्थित प्रज्ञः तदोच्यते दुःखेषु अनुद्विग्न मनः सुखेषु विगत स्पृहः वीतराग भय क्रोधः स्थितधीही मुनी उच्यते. स्थित प्रज्ञेची एक लक्षण सांगितली. विहाय कामान यस सर्वान उमांश्चरती निस्पृहा निर्ममो निरहंकार स्थितधीही मुनी उच्यते. कसा असतो तो, कुठेतरी लक्षणं सांगितली पाहिजेत. उद्या कोणीही म्हणेल की मी आत्मा हे माझ्या अंतःकरणात पक्क ठसलं, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट म्हणजे मी कर्मामध्येच असतो, मी सतत कर्म करत असतो. भगवंतांनी सांगितलं कर्मयोग, मी कर्म करतो आणि कर्म न करणारा कोण आहे जगात, त्यामुळे मी कर्म करतो. मी कधीच फळाकडे पाहिलं नाही, बोलू शकतो ना. जेव्हा बोलण्याची कला अवगत आहे, तोंड आहे, तेव्हा बोलू शकतो. मग तुझ्या ठिकाणी अशी लक्षणं असली पाहिजेत, मग ते तू सांगून चालणार नाही. ब्राह्मण आहे आणि सारखं म्हणतो की पाहिलं का आहे काय, तर मग लोक विचारतील की ब्राह्मण आहे मग हे कशाला दाखवायला लागतं. तुझ्या बोलण्यावरून कळलं पाहिजे की तू ब्राह्मण आहेस, तुझ्या वर्तनावरून कळलं पाहिजे की तू ब्राह्मण आहेस. ब्राह्मण आहेस आणि मोठ्या अभिमानाने एकादशीच्या दिवशी डेक्कन जिमखान्यावर जाऊन नॉनव्हेज खातोस, लाज वाटत नाही, ब्राह्मण आहे असं म्हणतोस, तुला ब्राह्मण समजायचं कसं. काहीतरी लक्षणं असली पाहिजेत ना ब्राह्मणाची, तर तू ब्राह्मण. तुझ्यापासून समाजाला कोणता लाभ होतो म्हणून तुला ब्राह्मण म्हणायचं. काहीतरी लक्षणं असली पाहिजेत. तशी भगवंतांनी प्रत्येक ठिकाणी लक्षणं सांगितलेली आहेत. जर बुद्धी स्थिर असेल, स्थितप्रज्ञ अशी अशी लक्षणं, कर्मयोगी अशी लक्षणं, संन्यासी अमुक अमुक लक्षणं, तर संन्यासी म्हणायचं. जर ध्यानयोगी अशी अशी लक्षणं पाहिजेत, भक्त लक्षणं आहेत. गुणातीत असेल लक्षणं आहेत. काय लक्षणांनी युक्त असतो गुणातीत, दैवी संपदेचा पुरुष लक्षण आहे, असुरी संपदेचा पुरुष लक्षण आहे, ज्ञानी लक्षण आहे, अशी लक्षणं चाललेली आहेत. अमानित्वम अदंभित्वम अहिंसा शांतीही आर्गवम
आचार्योपासनम शौचम स्थैर्यम आत्मविनिग्रह क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ यांच्या संबंधीचा भेद ज्यांनी जाणलेला आहे आणि असा भेद जाणलेला असल्यामुळं कोणते गुण अंगात असावेत की ज्या गुणांमुळं जे गुण अंगी वस्ती करून आलेले आहेत म्हणून अशा रीतीने क्षेत्रापासून क्षेत्रज्ञ वेगळा काढायला सातत्याने मदत मिळेल. त्या गुणांबद्दल चर्चा चाललेली आहे. ध्यानाच्या वेळेला समजलं की क्षेत्रज्ञ तो मी आणि उठल्यानंतर कसं वागायचं हे कळलं नाही. कोणत्या गुणांमुळे आता क्षेत्रज्ञ कायम बनून राहता येतं, त्या गुणांची जर कास धरली तर मग ध्यानात जे कमावलेलं आहे ते व्यवहारात गमावण्याची पाळी येणार नाही. असे काही गुण असले पाहिजेत. ते गुण भगवंत आपल्याला सांगतायत की ज्या गुणांमुळे क्षेत्रज्ञ क्षेत्रापासून वेगळा आहे अशा प्रकारचं ज्ञान टिकायला मदत होते. अमानित्वम आता प्रकाश पडेल या शब्दांवर. ज्याच्या ठिकाणी मानीपणाचा अभाव आहे, मानित्वापासून जो वेगळा झालेला आहे तो अमानित्वम या गुणांनी युक्त आहे. ज्याच्या ठिकाणी नम्रता आहे, मानीपणाचा अभाव, ही एक बाजू झाली आणि त्याची दुसरी बाजू नम्रता ही देखील असली पाहिजे. मानीपणाचा अभाव, अमानित्व हा जो शब्द आहे या शब्दामध्ये आपल्या स्वतःला मान नको अशा प्रकारची वृत्ती आहे. त्याचबरोबर अनावश्यक मान दुसऱ्याला देखील न देण्याचा भाव अमानित्वम या शब्दामध्ये आहे. असा मान कधी दिला जातो? व्यावहारिक लाभापोटी असा मान दिला जातो. फायद्याकरता म्हणून असा मान दिला जातो. समर्थांनी म्हटलं ना की साहेबासी लोटांगणी जावे, नीचा सारखे व्हावे, असं का करावं असं वाटतं? तर साहेबापासून काही लाभ आहे म्हणून. त्याला जसं स्वतःला लाभाची अपेक्षा नाही तसं दुसऱ्याच्या बाबत देखील तो अति लांगून चालन करायला जाणार नाही. त्याही अंगाने त्याच्या ठिकाणी अमानित्व पुरेपूर मुरलेलं असेल तो दुसऱ्याच्या पुढे पुढे करणार नाही. मग दुसऱ्याच्या पुढे पुढे करणार नाही म्हणजे ऑफिसमध्ये आपण जसे वागतो तसे की काय? तो नम्र असेल, त्याचाही टोकाचा अर्थ नाही. तो नम्र तर असेल, तो उद्धटासारखा तर वागणार नाही. दुसऱ्याला मान द्यायचा नाही अनावश्यक म्हणून त्याची सीमा रेषा ओलांडून दुसऱ्याचा अनमान करायचा असंही तो करणार नाही. अमानित्वम हा पहिला गुण सांगितलेला आहे ज्ञानी पुरुषाच्या ठिकाणी असणारा. कारण जर ज्ञान असेल तर पहिली गोष्ट जर कोणती होते तर त्या ज्ञानाची एक विशेष भावना निर्माण होते. यश मिळालं की यशाची एक विशिष्ट भावना निर्माण होते. माणूस मानभावीपणे तरी ती व्यक्त करतो, म्हणजे कसं कसं असं म्हणून काय सगळं काय कसं काय होतं, कोण त्याच्या कृपेने होतं खरं. बोलत असतानाच समजतं की खोटं बोलतोय, काही नाही हो आपलं. किंवा कोणी कोणी म्हणतं की मी केलं, सरळ तो म्हणतो की मी केलं, माझ्यामुळे झालं. या दोन्ही गोष्टी सारख्याच. जर यश मिळालं तर त्या यशाचं श्रेय मग अशा व्यक्तींना म्हणायचं की नाही पण तुमचे निर्णय अचूक झाले ना म्हणून तसं झालं, काय झालं ते झालं असं मग त्यांनी वरवर म्हणायचं आणि कौतुक करून घ्यायचं. यश मिळालं तर तीच गोष्ट, पैसा मिळाला तर तीच गोष्ट. यश, पैसा तसंच ज्ञान, जर ज्ञान मिळालं तर त्या ज्ञानाच्या बरोबरीने एक मोठेपणाचा भाव नकळत डोकावतो. म्हणजे जी गोष्ट इतर कोणी करू शकलेले नाही ती गोष्ट आपल्या ठिकाणी आहे, झालेली आहे असं म्हटल्यानंतर अगदी व्यावहारिक ज्ञान असेल तरी देखील तो भाव नकळत डोकावतो. आणि तो डोकावू नये अशी भगवंताची इच्छा आहे. जर क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ एकमेकांपासून वेगळे काढायचे असतील तर हा भाव डोकावू नये अशी भगवंतांची इच्छा आहे. डोकावतो ही वस्तुस्थिती आहे, ती सर्वसामान्य जनरूढी आहे, जनरीती आहे. पण जर तुम्हाला ज्ञानाची इच्छा असेल, तुम्ही जर ज्ञानाकडे जाऊ इच्छित असाल तर तुम्हाला तसं करता येणार नाही. नुकसान काय होईल, हेच नुकसान होईल की तुम्ही ते कौतुक क्षेत्राचं मानाल आणि क्षेत्र म्हणजे मी असं मानाल. क्षेत्रापासून क्षेत्रज्ञ वेगळ्या काढण्याच्या प्रक्रियेमध्ये कुठेतरी अडथळा आला, कुठेतरी भिंत उभी राहिली, तुमच्या कर्तृत्वामुळे असेल, तुम्हाला मिळणाऱ्या यशामुळे असेल, तुम्हाला मिळणाऱ्या धनामुळे असेल, तुमच्यापाशी तुमच्या बुद्धीत असलेल्या ज्ञानामुळे असेल. ते म्हणतात ना सर्वम काय की सर्वम गुणम कांचनम आश्रयंते, सर्वे गुण कांचनम आश्रयंते अशी एक म्हण आहे संस्कृत मध्ये. लोक समजतात कारण लोकांचा त्याच्यापासून फायदा होतो. एखाद्या निर्धन व्यक्तीला मोठेपणा देण्याच्या ऐवजी जो धनिक आहे त्याला मोठेपणा दिला की व्यावहारिक लाभ होईल असं सरळ सरळ गणित त्याच्यामध्ये असतं, म्हणून त्याची स्तुती, म्हणून त्याच्या संबंधी सर्व काही. त्या चिमणरावांच्या गोष्टीमध्ये अकाउंट्स ऑफिसमध्ये ब्रिटिश अधिकारी होता आणि त्याची मद्रासला बदली झाल्यानंतर जी काही भाषणं झाली ती सगळी भाषणं आणि चिमणराव त्यावेळेला स्पष्ट वक्तेपणाच्या नादात होते, त्यामुळे स्पष्ट वक्तेपणाने त्यांनी हे सगळे लोक खाजगीमध्ये साहेबांना कसे नावं ठेवतात, त्यांच्या ठिकाणी कसे मुळीच गुण नाहीयेत असं सगळं वर्णन करून सांगितलं. आणि हा सगळा ते ज्या पदावर बसलेले आहेत त्या पदाचा मान आहे, आपला मान आहे असं त्यांनी मुळीच समजू नये असा एक सल्लाही दिला. याचं कारण खुर्चीवर बसलेल्या माणसाला सर्व बाजूंनी तो गुणी आहे असं सांगितलं जातं, अत्यंत धनिक आहे त्याला तसंच सांगितलं जातं, अत्यंत विद्वान आहे त्याला तसंच सांगितलं जातं. आजच कोणत्या कोणत्या गोष्टी ज्ञान नव्हे असं समर्थांनी म्हटलेलं आहे तो समाज मी वाचत होतो. नाना प्रकारच्या ज्ञानांची वर्णनं समर्थांनी केली आहेत आणि हे ज्ञान नव्हे असं समर्थ म्हणतात. हे ज्ञान आहे असा बुद्धीत एकदा निश्चय झाला त्याला भ्रम देखील म्हणता येईल, व्यावहारिक अंगाने त्या ज्ञानांचा उपयोग असतो. पण या प्रकाराने आपण ज्ञानी झालो असं म्हटलं की त्या ज्ञानाचं महत्व महात्म्य आपल्या ठिकाणी येऊन चिकटलंच समजा. आणि ते एकदा येऊन चिकटलं तशा प्रकारे की त्या ज्ञानाचा अभिमान देखील आला, त्या ज्ञानापोटी मान देखील आपल्याला मिळावा अशी इच्छा आली, आणि त्या इच्छेनी हा सगळा मान देहाला मिळणार आहे, हे सगळं क्षेत्राचं वैभव वाढणार आहे, क्षेत्रज्ञापासून तो अंतरेक, हे सगळं लक्षात घेऊन तो अमानित्व या भूमिकेवर राहतो असं भगवंतांनी सांगितलेलं आहे. आपल्या स्वतःच्या बाबतीमध्ये मानित्वाची इच्छा नाही आणि अवास्तव मान जरी इतरांना दिला नाही तरी इतरांच्या अंतःकरणामध्ये असणारा जो प्रभू आहे त्या प्रभूपोटी तो सर्वांशी अत्यंत नम्रतेने असतो, हाही एक भाव त्याच्यामध्ये भरून राहिलेला आहे. नम्र झाला भूता तेणे कोंडिले अनंता असं तुकाराम महाराज म्हणतात त्याप्रमाणे तो अत्यंतिक नम्र असतो, पण त्याची नम्रता ही आत असणाऱ्या क्षेत्रज्ञापोटी असते, क्षेत्रापोटी नसते. अशा प्रकारच्या आतल्या आंतरिक भावानी तो नम्र देखील असतो. तरी कवणेही विषयींचे साम्य होणे न रुचे, संभावितपणाचे ओझे जया, जर मान मिळाला तर त्याला अत्यंत ओझ झाल्यासारखं वाटत. आणि कुठल्याही बाबतीत कुठल्याही विषयी कोणाशीही आपली बरोबरी व्हावी हे त्याला मुळीच आवडत नाही, अजिबात आवडत नाही. मी मध्ये वाचत होतो की भाऊसाहेब महाराज उमदीकर अंबुराव महाराजांवर खूप लक्ष ठेवून होते, अंबुराया असं म्हणत असत ते त्यांना, आणि अत्यंत नम्र प्रेमळ साधनेमध्ये दक्ष, नेमाच्या बाबतीत अत्यंत कट्टर असे अंबुराव त्यांना घेऊन एकदा उमदीकर महाराज नरहरी राव वकील म्हणून विजापूरला एक मोठी आसामी होती त्यांच्याकडे गेले. वकील साहेबांनी त्यांचं स्वागत वगैरे केलं. आधी ते जेव्हा इंचगिरीला आले तेव्हा त्यांनी अंबुराव महाराजांना असं म्हटलं की तुम्ही महाराजांबरोबर या, कारण हा नम्र सालस सोज्वळ असा शिष्य त्यांना खूप महत्वाचा आहे असं उगीचच आतून वाटून गेलं की हा फार महत्वाचा मनुष्य दिसतो. इथला प्रत्यक्षात अंबुराव महाराज अत्यंत संकोची, दूर राहणारे, कोणाच्याही नजरेत आपण पडू नये अशी दक्षता घेणारे असे होते. ते महाराजांच्या कानावर गेलं, अंबुराव महाराजांनी नकार दिला, ते म्हणाले की मला जमायचं नाही, तुम्ही महाराजांना घेऊन जा. तेव्हा उमदीकर महाराजच अंबुरावांना म्हणाले की अंबुराया येतोस का, नरहरी वकील साहेबांकडे मी तर चाललेलो आहे. तर ते म्हणाले की तुम्ही जिथं जाता तिथं तुम्हाला स्वतंत्र खोली असते, तिथं तुमचा नेम वगैरे व्यवस्थित चालतो, तुमच्याबरोबर आम्ही आपले कुठेतरी थांबतो, आम्हाला धड नेमाला बसता येत नाही, माझी तर नेमाची अडचण झालेली मला चालणार नाही, म्हणून आपले तुम्ही जा असं अंबुराव महाराज उमदीकर महाराजांना म्हणाले. तर उमदीकर महाराज म्हणाले की तुझ्या नेमाची देखील मी तिथं स्वतंत्र व्यवस्था करतो, तू ये. आणि मग तिथं गेल्यानंतर आधीच सांगून ठेवल्यामुळं महाराजांना जशी खोली तशी अंबुराव महाराजांना देखील खोली दिली. सकाळचा नेम दोघांचाही आपल्या आपल्या खोलीमध्ये झाला, भोजन झाली आणि संध्याकाळी दुपारी तीन वाजता उमदीकर महाराज रोज पोथी सांगत असत, प्रवचन करत असत दासबोध. तर त्यावेळेला तिथं आसनं घातली गेली, उमदीकर महाराजांकरता गादी घातली गेली आणि त्याच्याच बाजूला अंबुराव महाराजांकरता देखील गादी घातली, कारण उमदीकर महाराजांनी तिथून सांगितलं तर याला खोली एक द्या, स्वतःबरोबर जेवायला बसून घेतलं आणि त्यांनाही जाणवलेलं होतं की हा एक विशेष शिष्य आहे. बाकी सतरंजा वगैरे घातल्या लोक आले आणि जेव्हा उंदीकर महाराज आणि आंबूराव महाराज दोघही खोल्यांमधून आपापल्या बाहेर आले तेव्हा नेहमीच्या सरावाप्रमाणे आंबूराव महाराज कोपऱ्यात सतरंजीवर जाऊन बसायला लागले. तर ते वकील साहेब आले ते म्हणाले की इथं नाही आपण तिथं बसायचं आणि महाराजांकरता जी गादी घातली ती त्या गादीच्या बाजूला एक गादी घातली ती आणि तिथं तुम्ही बसा असं त्यांनी सांगितलं. तर आंबूराव महाराजांनी साफ नकार दिला त्या गोष्टीला आणि ते तिथं बसले. ते उंदीकर महाराज पाहत होते लांबून आणि प्रवचन सुरू होण्याच्या बेताला सगळे लोक जमलेले असताना त्यांनी आंबूराव महाराजांना म्हटलं की आंबूराव तर ते होय महाराज म्हणून जागच्या जागी उठून उभे राहिले. ते म्हणाले की तुला एवढी अक्कल नाही, तुला काही कळत नाही, वकील साहेबांनी एवढी तुझी गादी घालून बसण्याची व्यवस्था केली, तुला माहितीये की मी वकील साहेबांना किती मानतो आणि तरी तू नाही म्हणालास, तुला काही कळत नाही. तर हात जोडून आंबूराव महाराज म्हणाले की होय महाराज इथं येऊन बस. आंबूराव महाराज येऊन बसले, प्रवचन सुरू झालं. आंबूराव महाराज त्या गादीवर अगदी टोकाला बसलेले होते म्हणजे तिरक्या टोकाला गादीच्या कोपऱ्यावर जणू जवळपास खाली बसावं इतके ते बाजूला कोपऱ्यात असे बसलेले होते. ते दिसायलाही तसं चमत्कारिक दिसत होतं. त्या गादीला अगदी एका बाजूला टोकाला आंबूराव महाराज बसलेले होते. ते सगळं प्रवचन चाललेलं असताना एकदम उंदीकर महाराज म्हणाले की आंबूराव तुला कसं बसायचं हे देखील कळत नाही. आंबूराव महाराज उठून उभे राहिले आणि हात जोडून म्हणाले की होय महाराज तुला जर गादीवर नीट बसता येत नसेल तर आपल्या जागेवर जाऊन बस. होय महाराज असं म्हणाले आणि आपल्या जागेवर जाऊन बसले. याला अमानित्व असं म्हणतात. एवढ्या लोकांच्या समक्ष मला ते बोलले, एकदा बोलवून काय घेतलं तेव्हा म्हणाले तुला अक्कल नाही का, परत बसवलो म्हणाले असा काय बसलास तुला अक्कल नाही का, परत जागेवर जाऊन बस. संतांवर साध्या साध्या कारणांकरता किंवा आपल्या मानसिक मनातल्या मनातून आलेल्या कारणांकरता देखील नाराज होणारे किंवा रागवणारे लोक असतात. आंबूराव महाराजांना महाराजांनी सर्व लोकांच्या समक्ष अशी वागणूक दिली, सगळ्या लोकांना जणू नम्रता कशी असावी हे आंबूराव महाराजांच्या माध्यमातून महाराज शिकवत होते. त्याच दिवशी संध्याकाळी विजापूरमधल्या अजून एका सद्भक्तांकडे महाराजांना जायचं होतं. तर टांगा आला न्यायला, उंदीकर महाराज जाऊन बसले. आंबूराव महाराज काही टांग्यात बसायला तयार होईनात. आंबूराव महाराज म्हणाले की मी टांग्याच्या मागोमाग आपला चालत येतो. उंदीकर महाराज पुन्हा आंबूराव महाराजांच्या अंगावर खेकसले, आंबूराया तुला एवढं कळत नाही. हात जोडून आंबूराव महाराज म्हणाले की होय महाराज इथं माझ्या शेजारी येऊन बस. होय महाराज आणि त्यांच्या शेजारी येऊन बसले. महाराजांच्या शेजारी आपण बसलेले आहोत म्हणून ते इतके संकोचून कोपऱ्यात असे बसलेले होते. थोड्या वेळाने थोडं अंतर गेल्यानंतर महाराज म्हणाले की आंबूराया तुला टांग्यात बसायचं कसं हेही कळत नाही. आंबूराव महाराज हात जोडून म्हणाले की होय महाराज त्याच्यापेक्षा आपला तू खाली उतर आणि चालतच ये. टांगा थांबवला. आंबूराव महाराज म्हणाले की होय महाराज आणि ते चालत त्यांच्या पाठोपाठ गेले. क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ हे जर एकमेकांपासून वेगळे काढता आले तर जीवन हा एक आनंदाचा उत्सव होऊन जातो. आणि ते कसे एकमेकांपासून वेगळे काढायचे, त्याच्यासाठी काय काय कष्ट करायला लागतात, त्याच्यासाठी काय काय साधना करायला लागतात या गोष्टी आपल्या आपण ठरवता येणं देखील शक्य आहे. प्रसंगी सद्गुरू एखाद वेळेला त्या तऱ्हेने जर परीक्षा म्हणून घेतील तर आपल्याला कळणार देखील नाही की सद्गुरूंनी घेतलेली ही परीक्षा होती. सद्गुरूंच्या शेजारी जाऊन बसणं हे तर आंबुरायांना अशक्यच होत. आंबुराव महाराज उमदीकर महाराजांचं प्रवचन चालू असताना अगदी कोपऱ्यात असे बसत असत आणि आंबुराव महाराज अशिक्षित होते, फायनल देखील त्या काळात झालेले नव्हते. त्यांचं प्रवचन चालू असताना गुरुदेव रानडे त्यांच्या समोर हात जोडून उभं राहून प्रवचन ऐकत असत. आंबुराव महाराजांच्या समोर कधीही गुरुदेव बसले नाहीत. आंबुराव महाराजांचं प्रवचन म्हणजे एक थाट असे. तर आंबुराव महाराज असायचे अशी एवढीच जर खोली असेल तर गुरुदेव असे इथं कोपऱ्यात बाजूला हात जोडून उभे असत, ते इकडं तिकडं असत पाहत बोलत असताना त्यांच्या अंगावर देखील ते असं जाऊन उडत असे. गुरुदेव रानडे ध्यानाला बसलेले असताना, अलाहाबाद युनिव्हर्सिटीचे व्हाईस चॅन्सलर असताना, एकदा डॉक्टर राधाकृष्णन राष्ट्रपती असताना अलाहाबादला भेट द्यायला आले आणि अचानक त्यांनी आपला सगळा कार्यक्रम बाजूला सारून गुरुदेवांना भेटायला जायचं ठरवलं. तर त्यावेळेला गुरुदेव नेमाला बसलेले होते. राष्ट्रपती त्यांच्या घरी आले आणि गुरुदेव नेमाला बसलेले आहेत असं समजल्यावर त्यांना उठवू नका असं सांगून एक तासभर हात जोडून गुरुदेवांच्या ध्यानाच्या खोलीच्या बाहेर डॉक्टर राधाकृष्णन उभे होते. म्हणजे गुरुदेव रानडे कोणाच्या समोर उभे होते आणि गुरुदेव रानड्यांच्या समोर कोण उभे राहिले, अमानित्वम कोणत्या पातळीपर्यंत असू शकतं हे मी तुम्हाला सांगतोय. तरी कवणेही विषयींचे साम्य होणे न रुचे, संभावितपणाचे ओझे जया, आथिलेची गुणवानिता मान्यपणे मानिता, योग्यतेचे येता रूप अंगा, ते गजबजो लागे कैसा, व्याधे रुंधला मृगू जैसा, का बाही तरता वळसा दाटला जेवी. पुढच्या वेळेला आपण बघू. हरि ओम तत्स. विठ्ठल 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 नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परा देव. ॐ ईशावास्यम् इदं सर्वं यत्किञ्च जगत्यां जगत् तेन त्यक्ते जीथाः मा गृध कस्य स्विद्धनम्. ॐ शान्ति शान्ति शान्ति. साधना शिबिर